chinimandi.com podcast. ब्राझीलमध्ये इथेनॉल उद्योगाला सहकार्य करण्यासाठी BNDES द्वारा क्रेडिट प्रोग्राम मंजूर. ब्राझील राज्य विकास बँक BNDES यांनी गुरुवारी सांगितले की कोरोनामुळे मागणीत घट आल्याने इथेनॉल उद्योग संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे जगभरामध्ये लॉकडाऊन असल्याने इथेनॉलची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. देशाच्या इथेनॉल उद्योगाला दिलासा आणि सहयोग देण्यासाठी BNDES द्वारा क्रेडिट प्रोग्राम मंजूर केला गेला आहे. BNDES ने सांगितले की इथेनॉल शेअरशी जोडलेले क्रेडिट वाणिज्यिक बँकांच्या भागीदारीसह 3 बिलियन रुपीज पर्यंत पोहोचू शकते. ब्राझीलमध्ये कोरोनाचा मोठा परिणाम इथेनॉल उद्योगावर झाला आहे, ज्यामुळे या संकटातून आता उद्योगाला कसे बाहेर काढता येईल यावर चर्चा सुरू आहे.